Acharya got temple support for me. But Vijay Sishi was very, I mean 96%. Sir, I mean from the temple presidentship and care. मला सहानपुरी काही बोलावं सांगावं आणि आम्ही किती भेटत आणि मग बाबा तिकडचे लोक आहेत तर मग थोडे बाहेर करणार आहेत आणि मग लेवलमध्ये कॉन्सिडर झाला सिस्टीम एक एक म्हणजे अजूनही मंदिर असल्यामुळे जो सपोर्ट कॉम्युनिकेशनला मंदिरच आहे तर आता थोडे मंदिरच करतात तर एकदम कॉन्सिडर करून ती अवॉइड केला त्यामुळे सिस्टीम कॉपी करते कॉपी करून खेळत होते तिच्या प्रत्येक भक्तांनी कॉन्ट्रीब्यूट खूप केले आणि करत आहे पण आता मंदिर नाही आहे किंवा प्रपंचरी सपोर्ट नाही आहे आता ही हॉल हा बंद असतो हॉल आत्ता 4 वाजता उघडला आहे हॉल फक्त रविवारी 12 वाजता उघडतो आम्ही इथे येत नाही आम्ही बेसमध्येच पाहू शकतो आणि ते येतच नाही म्हणजे 2 माणसं असतात ही जी समस्या आहे विद्यार्थ्यांची परीक्षा आहे ब्रह्मचारी घेऊ शकत नाही आहे तर अशा अवस्थेमध्ये ग्रस्त सकाळी 4 वाजता येऊन झाडू नाही पाहू शकतो तर त्याच्यामुळे ती सिटी कॉपी होत नाही आणि कॉपी न झाल्यामुळे फ्रस्ट्रेशन की मंदिर तर प्रेशर देते सिस्टीमसाठी आणि रिझल्ट येत नाही त्यापेक्षा मला लोकांना मारायचं सिस्टीम वाटतं मारा येतात प्रतियात्रा करा आणि बोलतात
नाही कसं आहे ना गुरूंचे प्रतिनिधी काउन्सिलर आहेत काउन्सिलर जे आहे ना ते गुरूंचे प्रतिनिधी आहेत गुरूंच्या शिकवणीप्रमाणे तुम्हाला ते मार्गदर्शन करत आहेत पण गुरु म्हणून करत नाही आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून करत आहेत म्हणून कसं आहे की आपल्याकडे जे काँग्रिगेशन आहे ना ते खूप डिवाइड केलेलं आहे 50 भक्त एकेकडे दिलेले आहेत असे योग्य भक्त आहेत ते फार ते मोठे नसतील परंतु जे जबाबदार आहेत त्यांनी जबाबदारी घ्यायला तयार आहेत त्यांना त्यांनी निवडून त्यांना 50-50 तेवढे दिले आहेत काळजी घ्यायला मग जे वाढतात त्यावर ते डिवाइड करतात आणखीन नवीन निर्माण करतात तर ती सिस्टीम जशी आहे ना ती सुरुवातीला 5 होते मग ते 10 झाले मग 25 झाले मग 50 झाले आता 60-70-80 ग्रस्त कपल्स आहेत पण आमचं मार्गदर्शन काय आहे ते मंदिराकडून आहे मंदिरामध्ये जी बॉडी आहे ना लीग ऑफ काउन्सिल लीग ऑफ काय ते एल सी फुल फॉर्म काय एल सी म्हणजे काय म्हणजे काय याचा काहीतरी अर्थ हां लीग नाही हां त्याचे 5 भक्त आहेत वरिष्ठ भक्त आहेत लीडरशिप काउन्सिल मग त्याच्याखाली मॅनेजमेंट आहे मग त्याच्याखाली काँग्रिगेशन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे CDD ते राधा गोपीनाथ प्रभूंच्या अंडर आहे मग ते पूर्ण समाज विकास करतात सायन कुर्ला बांद्रा शिवाजी पार्क डोंबिवली कल्याण हे सगळं ते मुंबईचं जे आहे ना 4 भाग आहेत ना सेंट्रल नॉर्थ ईस्ट वेस्टर्न 4 भाग आहेत मुंबईचे ते सगळ्या ठिकाणी किती प्रचार केंद्र आहेत किती भक्त समुदाय आहे किती काउन्सिलर आहे सगळं देखभाल ते करतात आणि तिकडून आम्हाला गायडन्स कायमचा येत असतो आता हे करायचं आहे तर ते करायचं आहे आणि सगळे काउन्सिलर्स म्हणून एकदा भेटतात त्यांना पण आमची मीटिंग असते अनेक गोष्टीच्या विषयावरती तसं इथे तुमचं कसं झालं आहे की प्रभूजींना मी विचारलं परवा तर ते म्हणाले की 600 लोक माझ्या अंडर काउन्सिलिंग आहेत मला परभणीमध्ये किती आहेत पण 140 लोक आहेत तर एका व्यक्तीला 140 लोकांना वेळ देणं इम्पॉसिबल आहे तुम्ही कितीही कुशल असा कितीही काही असा प्रत्येकाला वेळ देणं आवश्यक आहे ना प्रत्येकाला बोलणं त्याच्याशी किती ते एका व्यक्तीला इम्पॉसिबल आहे एक व्यक्ती एक काम आहे ते म्हणजे प्रेरणा देणं की तुम्हाला भक्त बनवणं पण भक्त बनवल्यानंतर ट्रेनिंग देणं हे दुसरं काम आहे ना दोन्ही करायला किती कठीण काम आहे एकाच व्यक्तीला किती करतो आपलं कुटुंब सांभाळणार त्यांनाही पण भेटणार त्यांना पण ट्रेनिंग देणार त्यांची समस्या समाधान करणार त्यांना मार्गदर्शन करणार या सगळ्या गोष्टींना वेळ हवा असतो आणि तो वेळ कुठं निघतो आपल्या कुटुंबातूनच निघतो बाहेर तो वेळ कळलं ना तुम्हाला आता मी आता इथे आलेलो आहे आणि आधी पण येत होतो किंवा आणि कुठं जातो मी काउन्सिलर करायला परंतु तेव्हा माझं घरचं काहीतरी काम सोडून मिळत असतो तर त्याग आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या क्षमतेप्रमाणे सर्व त्याग करू शकत नाही पण त्याग केल्याशिवाय काही प्राप्ती नाही होऊ शकत नो पेन नो गेन काहीतरी कष्ट काढल्याशिवाय त्याग केल्याशिवाय काही प्राप्ती नाही होऊ शकत किंवा कोणाचं कल्याण नाही होऊ शकत तर म्हणून आपले गुरु मला सारखे धन्यवाद देत असतात की तुम्ही जे काम करत आहात ते खूप मोठं काम आहे भक्तांना मार्गदर्शन करणे सहानुभूती देणे आधार देणे मदतीत मदत करणे संकटकाळी सगळी मदत काय पैशाने होत नसते खूप मदत हवी असते लोकांना गायडन्स हवा असतो तर ते जे आहे ना त्याकरता कसं आहे काउन्सिलिंग लोकांचा ऋणी भाव काउन्सिलरचा त्यागी भाव सगळं मिळून ते काम होत असतं. तर जर आता समजू सेंटर आहेत बट मंदिर नाही आहे, डीटीज नाही आहेत, ओके, तर कुठची पण सुरुवात ना सेंटरनेच होते. असं पहिलं मंदिर नाही म्हणत, आता कुशालनगरला विशालनगरला माणसं गेली तिकडून आणि त्यांनी कोरोनामध्ये प्रचार केला, 3 वर्ष फक्त ऑनलाईन ऑनलाईन ऑन केलं, तर ऑनलाईनमधनं एक समुदाय निर्माण झाला 600 लोकांचा. मग जेव्हा कोरोना संपलं मग त्यांनी जागा भाड्याने घेतली, मग तिकडे एकत्र यायला लागले ते लोकं, जे लोकं फक्त ऑनलाईन होते झूमवरती, मग एकत्र यायला लागले. मग कधी जन्माष्टमी केली, मग कधी राजाष्टमी केली, मग कधी रथयात्रा केली. मग आत्ता ते मंदिर बांधणार आहेत, कारण ते इतके उत्साह आणि इतके दांडगे आहेत भक्त की त्यांनी या जन्माष्टमीला 225 कोटी गोळा केली. मग त्यांना वाटलं की आपण मंदिर पण करू शकतो, मग त्यांनी सगळ्यांनी जोर लावून एक जागा घेतली तिकडे विकत. आता लगेचच ते मंदिर उभं राहणार, म्हणजे काही बांधायला वेळ लागेल तर लागेल वेळ, थोडा मोठा मंदिर. तर काही समुदाय त्या लीडरशिपच्या उत्साहामुळे वेगळाच तयार होतात, काही समुदाय हळूहळू गोळा होतात, काय प्रॉब्लेम नाही, काय वाईट आणि चांगलं काय नसतं त्यामध्ये, पण ते काम करत राहणं आवश्यक असतं. आणि दोन्ही पार्टींनी एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे की काउन्सिलर किती कष्ट करत आहे आणि काउन्सिली पण किती सहयोग करत आहे, दोन्हीकडनं तो आदान प्रदान पाहिजे त्या गोष्टींचा. त्याला म्हणतात ॲप्रिशिएशन, म्हणजे कसं ते त्या दाद देणं आवश्यक असतं की तुम्ही एवढं कष्ट करताय, काय गरज नाही ना, काय पगारे जॉब नाही आहे ना, पण काउन्सिलर प्रेमाने करतो, काउन्सिली प्रेमाने सहयोग करतो, भाग घेतो, सहसहयोग करतो, अशा पद्धतीने निर्माण होते सिस्टीम. तर ते कसं आहे ना प्रभूजी, प्रत्येक गोष्ट हळूहळू डेव्हलप होते, त्यातमध्ये संकट येतात, कधी गैरसमज होतो, कधी कधी काय काय चुकीच्या गोष्टी होतात, काही काही मनं दुखतात लोकांची, पण तरीही ते करत राहणं आवश्यक आहे. आता आपलं मूल असतं ते कधी परीक्षेला आजारी पडतं आणि नेमकं चांगला मूल असतं शिकणारं ते आजारी ताप पाला परीक्षेच्या वेळी तर फेल होतं, मग आपण काय करतो, सांभाळून घेतो, परत अभ्यास कर, हरकत नाही, पुढच्या वेळी परत करू शकतो आपण, कारण का आपुलकी असते ना, ते आपलं मूल आहे. त्याच प्रकारची भावना इथे असली पाहिजे. चुका होतात आणि चुका होत राहणार भविष्यातसुद्धा, काउन्सिलरकडनं होणार आणि काउन्सिलिंगकडनं पण होणार, पण त्या अशा आयुष्यभर ठेवून गोळी मारणं आवश्यक नाही त्याकरता. ते दोन्ही बाजूला समजून घेणं आणि सांभाळून घेणं आणि करत राहणं काम. आपण सगळे नवशिके भक्त आहोत, साधना भक्त आहोत, कोणी ते स्वयंस्फूर्त रागानुग भक्त नाही आहे, भावभक्ती कोणी करत नाही आहे, सगळे साधना करतात, तडफडत आहेत अजूनही. सर्वांना मदत करणं, प्रोत्साहन देणं, सांभाळून घेणं, आधार देणं हे आवश्यक आहे. फक्त एकच मनात ठेवा, मी काय करू शकतो हा प्रश्न विचारा. मला काय मिळेल, माझ्याकरता काय केलं गेलं, कोण आलं, असा प्रश्न विचारू नका. सुरुवात स्वतःपासून करा, परोपकाराची, मग बघा तुमच्या मागे माणसं कसे धावतील तुम्हाला ते. आम्हाला खात्री आहे की भगवंत आम्हाला भक्तामार्गे सहायता करणार भविष्यामध्ये. आपण जर केलं असेल तर भगवंत आपल्याकरता करणारच आहेत, आणि आता तर अनुभव पण आहे की संकटकाळी किती भक्त धावत आले. आता विश्वास आहे की आता काही काळजी करायची गरज नाही, आपण करत राहायचं, लोक आपल्याकरता करत राहणार. हे कसं आहे ना, गिव्ह अँड टेक आहे, टेक अँड गिव्ह नाही आहे, कळलं तुम्हाला, गिव्ह अँड देन टेक, आधी द्या मग तुम्हाला मिळणार, न देता मला काय मिळेल याची अपेक्षा करणं ही चुकीची गोष्ट आहे, याच्यावर कधी यश मिळणार नाही. तर शेवटी काय असतं माहिती प्रभूजी, प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे, कारण भक्त मंडळी जी व्यक्ती मनुष्य किंवा म्हणजे बाई किंवा पुरुष, जी व्यक्ती भगवन नाम घेते, जप करते, जी व्यक्ती ती खूप अमूल्य व्यक्ती आहे जगातली. या त्यात किती दोष का असे ना, त्रुटी असे ना, काय दिसते आपल्याला काय कसं कसं, तरी पण ती व्यक्ती नाम घेत आहे श्रद्धापूर्वक, याचा अर्थ ते एक दिवशी ठीक होणार, आजार मुक्त होणार. जो पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो तो नक्की बरा होणार, कारण का तो डॉक्टरांच्या हाताखाली आहे, आणि एक कोणी आजारी मनुष्य बाहेर फिरतो रस्त्यात तो बरा नाही होणार कधी. तर आपण कसे आहोत, आपण ते रुग्ण आहोत जे आजारी आहोत पण ट्रीटमेंट घेत आहोत, डॉक्टरांच्या देखरेखाली आपण ट्रीटमेंट घेत आहोत, म्हणून आपण एका दृष्टीने महान आहोत, कारण का आपण ट्रीटमेंट घ्यायचं ठरलेलं आहे की आपण ट्रीटमेंट घेणार आणि घेत राहणार. आणि काय प्रश्न आहेत का विचारा?
हां,